निघाला तोंडवर करून मराठी सांगितलं कळत नाही का
कौन भोग रहा है पत्थर।